आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 दिवसांच्या श्रीलंका दौऱ्यावर. द्विपक्षीय संबंध दृढ करण्यावर चर्चा होणार. आंतरसंसदीय संघाच्या बैठकीसाठी लोकसभा सभापती ओम बिर्ला करणार संसदीय शिष्टमंडळाचं नेतृत्व. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित. अधिवेशन फलदायी ठरल्याचं रिजिजू यांचं प्रतिपादन. रेल्वेच्या 4 नव्या प्रकल्पांना मंत्रिमंडळाची मंजुरी. आणि आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्सचा मुंबई इंडियन्सवर 12 धावांनी विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी काल संध्याकाळी 3 दिवसीय श्रीलंका दौऱ्यासाठी कोलंबो इथं पोहोचले. श्रीलंकेच्या उच्चस्तरीय मंत्र्यांनी त्यांचं स्वागत केलं. पंतप्रधान मोदी आज श्रीलंकेचे पंतप्रधान अनुरा कुमारा दिसानायके यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. भारताच्या शेजारी राष्ट्रांना प्राधान्य देण्याच्या धोरणाचा श्रीलंका अविभाज्य भाग असून या भेटीत ऊर्जा, व्यापार, संपर्क जाळं, डिजिटलायझेशन आणि संरक्षण या क्षेत्रांमध्ये उभय देशांचे संबंध दृढ करण्याच्या हेतूनं व्यापक चर्चा होईल. मोदी यांची श्रीलंकेला ही चौथी भेट असून स्थानिक भारतीय समुदायाकडून त्यांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागतही करण्यात आलं. उभय देशांच्या पंतप्रधानांमध्ये होणाऱ्या चर्चेनंतर विविध क्षेत्रात भारत समर्थित उपक्रमांची घोषणा करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त समपूर सौर ऊर्जा प्रकल्पाच्या पायाभरणी प्रकल्पात दोन्ही देशांचे नेते दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होतील. बिमस्टेक परिषदेच्या पार्श्वभूमीवर काल नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वतंत्र बैठक पार पडली. उभय नेत्यांमध्ये अर्थपूर्ण आणि विधायक चर्चा झाल्याचं नेपाळच्या पंतप्रधानांनी त्यांच्या समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. तर नेपाळशी असलेल्या संबंधांना भारत प्राधान्य देत असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी नमूद केलं. द्विपक्षीय संबंध आणि प्रादेशिक सहकार्य तसंच बिमस्टेक शिखर परिषदेतील सकारात्मक बाबींविषयी उभय नेत्यांनी चर्चा केली. कृत्रिम बुद्धिमत्तेचा सामान्य नागरिकांवर होणारा परिणाम हा नियामक व्यवस्थेचा केंद्रबिंदू असला पाहिजे असं मत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केलं. दिल्लीत काल एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते. नागरिकांना कृत्रिम बुद्धिमत्तेपासून संरक्षण देण्यासाठी अंमलबजावणी करता येण्याजोग्या अधिकाऱ्यांची आवश्यकता असण्यावर त्यांनी भर दिला. भारतानं सायबर सार्वभौमत्व ठामपणे मांडलं पाहिजे, त्याचबरोबर ते जागतिक मानांकाशी जुळणारं असावं असंही त्यांनी स्पष्ट केलं. लोकसभा सभापती ओम बिर्ला उझबेकिस्तानमध्ये आजपासून आयोजित आंतरसदस्यीय संघाच्या 150 बैठकीत सहभागी होणाऱ्या संसदीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील. सामाजिक विकास आणि न्याय यासाठी संसदीय कृती या विषयावर होणाऱ्या उच्चस्तरीय सर्वसाधारण चर्चेला बिर्ला संबोधित करतील. या शिष्टमंडळात राज्यसभेचे उपसभापती हरिवंश तसंच भर्तृहरी महताब, अनुराग सिंग ठाकूर, डॉ सस्मित पात्रा, अशोक कुमार मित्तल, किरण चौधरी आणि लता वानखेडे या खासदारांचा समावेश आहे. भारतीय संसदीय शिष्टमंडळाचे सदस्यही सहभागी होणार आहेत. या भेटीदरम्यान बिर्ला उझबेकिस्तानमधील भारतीय समुदायाच्या सदस्यांशी आणि भारतीय विद्यार्थ्यांशी देखील संवाद साधणार आहेत. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन काल संस्थगित झालं. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून सुरुवातीला लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. कोषागार समितीनं या वक्तव्याविषयी माफी मागितली. त्यानंतर दुपारी 12 वाजता सभागृहाचं कामकाज पुन्हा सुरु झालं तेव्हा लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी गांधी यांनी केलेली टीका दुर्दैवी आणि संसदीय लोकशाहीच्या प्रतिष्ठेच्या विरोधी असल्याचं सांगून अनिश्चित काळासाठी सभागृहाचं कामकाज तहकूब केलं. 31 जानेवारी रोजी सुरु झालेल्या या अधिवेशनात लोकसभेत 118% काम झालं आणि 16 विधेयकं संमत झाल्याचं सभापती ओम बिर्ला यांनी सांगितलं. तर राज्यसभेत या अधिवेशन काळात 119% कामकाज झालं आणि 14 विधेयकं संमत झाली असं अध्यक्ष जगदीप धनखड यांनी सांगितलं. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन फलदायी ठरल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. अधिवेशनानंतर वार्ताहरांशी बोलताना रिजिजू यांनी वक्फ विधेयकावर सर्वात दीर्घ चर्चा झाली तसंच या चर्चेत कोणत्याही प्रकारचा व्यत्यय आला नाही असं नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. रेल्वे मंत्रालयाच्या सुमारे 18,658 कोटी रुपये खर्चाच्या 4 प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या बैठकीनंतर नवी दिल्लीत माध्यमांना ही माहिती दिली. महाराष्ट्रातल्या गोंदिया बल्लारशाह रेल्वेमार्गाचं दुपदरीकरण तसंच गडचिरोली आणि मध्य प्रदेशातल्या राजनंदगाव या आकांक्षित जिल्ह्यांमध्ये मिळून 19 नवीन रेल्वे स्थानकांच्या उभारणीच्या कामांचा या प्रकल्पांमध्ये समावेश आहे. या प्रकल्पांमुळे इंधन तेलावरचा खर्च वाचून कार्बन उत्सर्जनाचं प्रमाणही कमी होईल तसंच यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल असं वैष्णव यांनी सांगितलं. देशाच्या सीमाभागातील गावांच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्णपणे केंद्र पुरस्कृत असलेल्या व्हायब्रंट व्हिलेजेस या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आजपासून तामिळनाडूच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. त्यांच्या भेटीदरम्यान वैष्णव आधुनिकीकृत पंबन रेल्वे पुलाच्या उद्घाटनाच्या अंतिम तयारीचं निरीक्षण करण्यासाठी रामेश्वरमला भेट देतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नवीन पंबन रेल्वे पुलाच्या उद्घाटन करण्यासाठी राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. हा देशातला पहिला उभ्या लिफ्ट सागरी पूल आहे. पंतप्रधान रोड ब्रिजवरून एका रेल्वे आणि जहाजाला हिरवा झेंडा दाखवतील आणि पुलाच्या कामकाजाचं निरीक्षणही करतील. भारताच्या अर्थव्यवस्था आणि व्यापारात सागरी उद्योगाची महत्वाची भूमिका अधोरेखित करणारा राष्ट्रीय सागरी दिवस आज साजरा केला जाणार आहे. या ओळखीचा एक भाग म्हणून विरासत भी विकास भी या दृष्टिकोनाअंतर्गत गुजरातमध्ये अहमदाबाद इथं पहिलं राष्ट्रीय सागरी वारसा संकुल विकसित करण्यात येत आहे. या वर्षाच्या अखेरीपर्यंत या प्रकल्पाचा 6 संग्रहालयांचा पहिला टप्पा कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. एकंदर 400 एकर जमिनीवर 4,500 कोटी रुपये यांच्या अंदाजे खर्चाने बांधण्यात येणाऱ्या या संकुलात लोथल मिनी रिक्रिएशनसह 4 इतर थीम पार्क असतील. नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाधारित विकासात भारत जागतिक नेता म्हणून उदयास येईल असं प्रतिपादन वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल केलं. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं कालपासून स्टार्टअप महाकुंभ कार्यक्रमाच्या दुसऱ्या आवृत्तीला सुरुवात झाली त्यावेळी ते बोलत होते. भारतीय तरुण जग काबीज करण्यात उत्सुक आणि सज्ज असल्याचं नमूद करून स्टार्टअप महाकुंभ कार्यक्रमाचं त्यांनी कौतुक केलं. या आवृत्तीत 3,000 अधिक स्टार्टअप 1,000 अधिक गुंतवणूकदार आणि व्यवसाय विकास संस्था तसंच 50 देशातील सुमारे 10,000 प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. एप्रिल 2022 पलक्कड इथं झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते एस श्रीनिवास यांच्या हत्येतील मुख्य हल्लेखोराला केरळमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेनं अटक करण्यात यश मिळवलं आहे. शमनाथ इल्लिकल असं या हल्लेखोराचं नाव आहे. बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियानं ही हत्या घडवून आणली होती. अमेरिकेनं लागू केलेल्या निर्यात शुल्काच्या निर्णयाला प्रत्युत्तर देताना चीननं अमेरिकन वस्तूंवर 34% अतिरिक्त कर लादण्याची घोषणा केली. अमेरिका चीन यांच्यातल्या व्यापार युद्धातील ही सर्वात मोठी वाढ असून यामुळे मंदी येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जागतिक आघाडीच्या 2 अर्थव्यवस्थांमधील संघर्षात चीननं काही उत्पादनांच्या निर्यातीवर बंधनं आणली आहेत तसंच जागतिक व्यापार संघटनेत तक्रारही केली आहे. चीनच्या या प्रत्युत्तराचा परिणाम अमेरिकेच्या रोखे बाजारावर दिसून आला आणि मोठ्या प्रमाणात रोखे विक्री झाली. जगन्नाथपुरी इथं काल झालेल्या 57व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या महिला संघानं दिमागदार खेळी करत विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. त्यांनी यजमान ओडिशावर 25-21 असा थरारक विजय मिळवला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल लखनौ सुपर जायंट्स संघानं मुंबई इंडियन्स संघावर 12 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना लखनौच्या संघानं 20 षटकात 8 गडीबाद 203 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना मुंबईच्या संघाला 5 गडीबाद 191 धावाच करता आल्या. आज दुपारी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स तर संध्याकाळी किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स हे सामने होणार आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 दिवसांच्या श्रीलंका दौऱ्यावर द्विपक्षीय संबंध दृढ करण्यावर चर्चा होणार. आंतरसंसदीय संघाच्या बैठकीसाठी लोकसभा सभापती ओम बिर्ला करणार संसदीय शिष्टमंडळाचं नेतृत्व. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित. अधिवेशन फलदायी ठरल्याचं रिजिजू यांचं प्रतिपादन. रेल्वेच्या 4 नव्या प्रकल्पांना मंत्रिमंडळाची मंजुरी. आणि आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्सचा मुंबई इंडियन्सवर 12 धावांनी विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.